कुंज बिहारी
सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज श्रील प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की नमाचार्य श्री हरिदास ठाकुर की प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री गौर भक्त वृंद की श्री राधा कृष्ण गोपति का श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की गंगा मैया जमुना मैया की तुलसी देवी भक्ति देवी की कलयुग पावन हरिनाम संकीर्तन की वृंदराश्रम भागवतम की समवेत गौर भक्त वृंद की ताय गौर प्रेमानंदे ऑल ग्लोरीज टू असेंबल्ड गोपी ऑल ग्लोरीज टू असेंबल्ड गोपी ऑल ग्लोरीज टू असेंबल्ड गोपी ऑल ऑल ग्लोरीज टू श्री गुरु एंड श्री गौरांग ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु श्रीमद्भागवतम् स्कंद दुसरा अध्याय आठवा शीर्षक है परीक्षित महाराजांचे प्रश्न श्लोक क्रमांक 11 आणि 12 पुरुष अवयवे लोका च काला पूर्व कल्पिता लोके अमनुष्य अमुष्य अवयवाः प्रपाले इति पुष्वम् पुरुषावयवैर्लोका सपाला पूर्वकल्पिता लोकैर्मुष्यावयवाः सपालैरिति सुश्रुम् पुरुषावयवैर्लोका सपाला पूर्वकल्पिता लोकैर्मुष्यावयवा सपालैरिति सुश्रुम् पुरुषावयवैर्लोका सपाला पूर्वकल्पिता लोकैर्मुष्यावयवा सपालैरिति सुश्रुम् पुरुषावयवैर्लोका माताजी पुरुष भगवंतांचे विश्वरूप किंवा विराट पुरुष अवयवय शरीराच्या निराळा अवयवांवर लोका ग्रहमाला सपाला त्यांच्या त्यांच्या लोकपालांसहित शासकांसहित पूर्व पूर्वी कल्पिता वर्णन केले होते लोके निरनिराळ्या ग्रहमालांनी अमुष्य त्यांच्या या भगवंतांच्या अवयवा निरनिराळे अवयव सपाल लोकपालांसहित इति याप्रमाणे सुश्रुम मी ऐकले आहे. भाषांतर श्री प्रभुपाद यांच्या द्वारा. हे विद्वान ब्राह्मण, हे पूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की ब्रह्मांडातील सर्व ग्रह लोक त्या त्या लोकपालांसह विराट पुरुषाच्या महाकाय शरीराच्या विविध अवयवांवर स्थित आहेत. मी असेही ऐकले आहे की विविध ग्रहमाला विराट पुरुषाच्या महाकाय शरीरामध्ये स्थित आहेत, परंतु त्यांची वास्तविक स्थिती काय आहे कृपया तुम्ही ते स्पष्ट कराल काय? याला तात्पर्य नाही, पुढचा श्लोक घेऊ. यावान कल्पो विकल्पो वा यथा कालं अनुमीयते भूत भव्य भवश्चद्दं शब्द आयुर्मानं च यत् सतः. उत्पत्ती आणि लय यामधील कालमर्यादा आणि दुय्यम निर्मितीची ही कालमर्यादा तसेच भूत वर्तमान व भविष्य या शब्दांनी सूचित होणारे काळाचे स्वरूप आदींचेही कृपया वर्णन करावे. त्याचबरोबर ब्रह्मांडातील निरनिराळ्या ग्रहांवरील देवता मानव आदी नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्राणी मात्रांची आयुर्मर्यादा व तिचे मापन याविषयी कृपा करून वर्णन करावे. तात्पर्य भूत वर्तमान आणि भविष्य ही काळाची विविध रूपे आहेत. विविध ग्रह लोकातील विविध प्राणी मात्रांसह विश्व आणि विश्वातील सारा सरंजाम यांची आयुर्मर्यादा निर्दिष्ट करण्यासाठी काळाच्या या रूपांचा उपयोग केला जातो. ओम ज्ञानतिमिदंधस्य ज्ञानांजनशलाख चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदामयं ददाति स्वपदांतिकं. वंदेहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदं सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. पुरुषा अवयवैर लोका सपाला पूर्वकल्पिता लोकैर मुष्या अवयवा सपालैर इति सुश्रुतम. हे विद्वान ब्राह्मण, हे पूर्वी स्पष्ट करण्यात आले होते की ब्रह्मांडातील सर्व ग्रह लोक त्या त्या लोकपालांसह विराट पुरुषाच्या महाकाय शरीराच्या विविध अवयवांवर स्थित आहेत. मी असेही ऐकले आहे की विविध ग्रहमाला विराट पुरुषाच्या महाकाय शरीरामध्ये स्थित आहेत, परंतु त्यांची वास्तविक स्थिती काय आहे कृपया तुम्ही ते स्पष्ट कराल काय. श्री प्रभुपाद कित्येक वेळेला आपल्या शिष्यांकरवी सांगायचे की आजच्या वैज्ञानिकांना खऱ्या अर्थानं काहीच माहित नाही या सृष्टीमधलं. या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट कशी घडते ही कोणालाच काही समजणार नाही. तर एक योन नावाचा पक्षी ज्याच्याबद्दल प्रभुपाद नेहमी सांगतात, योन की व्योम असं काहीतरी नाव आहे, तर वेदांमध्ये याचं वर्णन आलेलं आहे. हा पक्षी एका ग्रह ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये उडत जातो आणि उडत जाता जाता आपला अंड देतो आणि ते अंड खाली हवेत येत असताना घर्षण होतं आणि त्याला उब मिळते आणि त्यामधून पिलू बाहेर येतं, छोटा पक्षी बाहेर येतो आणि तो दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये जाऊन उतरतो. तर या प्रकारच्या अद्भुत लीला आपण अद्भुत अशा घटना या ब्रह्मांडामध्ये घडत असतात. तर प्रभुपाद म्हणाले की याबद्दल वैज्ञानिकांना काय माहिती आहे. 84 लाख योनी यापैकी कित्येक योनी या वैज्ञानिकांना खऱ्या अर्थानं काही माहित नाहीये. प्रयत्न करतायत शोध करण्याचा असं तसं प्रत्येकाच्या आहार निद्रा भय मैथून याबद्दल अभ्यास करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतात. आणि सगळ्याचा एकच उद्देश आहे की आपण चांगल्या प्रकारे आहार निद्रा भय मैथून कसं करावं. तर म्हणून केवळ बुद्धी सीमित असल्यामुळं आणि लक्ष केवळ एकाच ठिकाणी इंद्रियतृप्तीकडे असल्यामुळं त्यांची बुद्धी त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्यामुळं काहीतरी दुसरं उद्देश जाणण्याचा हा या वैज्ञानिकांना नाहीच आहे. खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं गूढ जाणायचं त्याचा मुळात अर्थ हाच आहे की आपणला आपली जी आयुर्मर्यादा आहे अधिकाधिक वाढवावी जेणेकरून आपण अधिकाधिक जास्त भोग करू शकू. या एका विचाराच्या पलीकडे त्यांची बुद्धी जात नसल्यामुळं त्यांना काहीच या जगातलं कळणार नाही. पण याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण कृष्ण भावना भावित होतो भगवंताने जाणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला सर्व काही समजतं. एकदा प्रभुपादांचे एक शिष्य म्हणाले की एव्हरीथिंग इज इन माय बुक्स, असं प्रभुपाद म्हणाले की सर्व काही माझ्या पुस्तकामध्ये. तुम्हाला काही माहिती हवी असेल या जगातली तर तुम्हाला ती या पुस्तकात मिळेल, माझ्या सर्व ग्रंथांमध्ये मिळेल. त्यामुळे इतरत्र काही जाणण्याची आवश्यकताच नाहीये. कुठेही आपण जर बघायला गेलं तर कुठलंच ज्ञान या जगामधलं असं नाही आहे की जे व्यासदेवांना माहित नाही. आणि व्यासदेवाने जे ज्ञान दिलं त्याचं सार आहे श्रीमद भागवत. आणि श्रीमद भागवतामध्ये जे ज्ञान आहे त्या ते ज्ञान सोडून इतर आणखीन काही ज्ञान या जगामध्ये आहे असं नाहीच आहे. त्यामुळे सर्व काही या भागवतामध्ये आलेलं आहे. म्हणून प्रभुपाद म्हणाले एव्हरीथिंग इज इन माय बुक्स, डोंट सर्च आउट एव्हरीवेअर. कुठेही बाहेर इतरत्र जाण्याची आवश्यकता नाही. कारण आपण प्रत्येक वेळेला या आपल्या संस्थेमध्ये हेच पाहतो की आपण आपल्या प्रभुपादाने दिलेली पुस्तकं जी आहेत ती सोडून आपण इतरत्र अनेक शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु शेवटी सर्व काही शोधून पुन्हा त्याच ठिकाणी यावं लागतं आपल्याला. किंवा आपण एकतर मार्गभ्रष्ट होऊन जातो. कित्येक जण असा आरोप करतात किंवा अशा प्रकारच्या वल्गना करतात की प्रभुपादांनी केवळ आपल्याला बेसिक दिलेलं आहे, वरकरणी थोडंफार ज्ञान दिलेलं आहे, तुम्हाला जर आणखीन उच्च काही पाहिजे असेल तर तुम्हाला प्रभुपादांची पुस्तकं बाजूला ठेवली पाहिजे, मग तुम्हाला उच्च काहीतरी मिळेल. तर या सगळ्या अशा व्यर्थ वल्गना आहेत. प्रभुपाद जेव्हा म्हणतात की एव्हरीथिंग इज इन माय बुक्स, त्याचा अर्थ काय? सर्व काही, याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. त्यामुळे सर्व काही इथंच आहे. उच्च सुरुवातीचं शेवटचं काही पण यामध्ये जे ज्ञान आहे या जगातलं ते सर्व काही या पुस्तकामध्ये. त्यामुळे इतरत्र शोधण्याची काही आवश्यकता नाही. मग तेव्हा ही गोष्ट आम्ही चर्चा करताना राधानाथ महाराज यांना सांगितली. असं ते प्रभूजी म्हणत होते की एव्हरीथिंग इन इज इन माय बुक्स. एव्हरीथिंग मीन्स एव्हरीथिंग, नथिंग एल्स, काही दुसरं नाही. एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही. मग तेव्हा महाराज म्हणाले, अगदी सोपं उत्तर दिले, म्हणाले प्रभुपादांच्या पुस्तकामध्ये कृष्ण आहे. जेव्हा तुम्ही कृष्णाला जाणार तेव्हा सर्व काही जाणार. जेव्हा भगवंतांना जाणला नाही तर मग इतर काही जाणण्यायोग्य काय आहे या जगामध्ये? त्यामुळे जेव्हा तुम्ही कृष्ण भावना भावित होता, कृष्ण भगवंतांना जाणता, तेव्हा सर्व काही जाणल्याप्रमाणे. एक अगदी स्थूल उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही कित्येक वेळेला प्रवास करतो आणि या प्रवासामध्ये कधी कधी लोक गाडीमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही सिनेमाची गाणी वगैरे लावतात. तर आपली भावना इतकी विकसित झालेली असते आपल्याला कळत नाही. तर पूर्वी पण आपण तीच गाणी ऐकायचो पण ती गाणी ऐकण्यामध्ये त्यावेळी आणि आत्ता त्यामध्ये खूप अंतर आहे. कारण त्यावेळी गाणी ऐकायचो तेव्हा त्याचा अर्थ अजिबात कळत नव्हता. कारण आता जेव्हा ऐकतो तेव्हा प्रत्येक शब्दानं शब्द आपल्याला कळतं की काय म्हणतायत, कुठे जातायत, काय करतायत, सर्व काही. नाही असं काय होतं? त्याचं उत्तर एकच आहे, अतिशय साधं. ते म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक सारीक बघण्याचा जो प्रयत्न केलेला आहे प्रभुपादांच्या कृपेनं, हे शास्त्र जाणून घेण्याचा आपण जेव्हा प्रयत्न केला, याचा अर्थ आहे की आपण प्रत्येक शब्दानं शब्द अगदी एक एक शब्द याची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतो. ना की आजकाल जगामध्ये जे शिक्षण चाललेलं आहे त्यामध्ये एकतर पास होण्यासाठी ज्ञान घेतात, चांगले मार्क्स घ्यायचं, पण ते ज्ञान किती शिकलो काय शिकलो याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. पण जेव्हा कृष्ण भावनेला आपण स्वीकार करतो याचा अर्थ काय, केवळ काहीतरी मार्क्स प्राप्त करण्याचा उद्देश नाही आपला, तर खऱ्या अर्थानं आपलं जीवन बदलवण्याचा प्रश्न आहे. आपण जीवन बदलण्यासाठी या ठिकाणी येतो, त्यामुळे प्रत्येक शब्दाची आपण माहिती घ्यायचा प्रयत्न करतो. कोण कसे बोलले, का बोलले, कशासाठी बोलले, सर्व काही. तेव्हा आपण अधिकाधिक खोलात प्रत्येक गोष्टीच्या जाण्याचं जो आपला जी आपली वृत्ती झालेली आहे, त्यामुळे सर्व काही या जगातलं बारीक सारीक स्पष्ट दिसायला लागतं. तसंच आपण कृष्ण भावना किंवा भगवंतांना जाणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो, आधी स्वतःला जाणण्याचा आणि स्वतः बरोबर भगवंतांना जाणण्याचा, म्हणजे आत्मसाक्षात्कार आणि भगवत साक्षात्कार हे दोन्ही करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळं जेव्हा दोन्ही ज्ञान होईल त्या मनुष्याला या जगामध्ये जाणण्यायोग्य असं काहीच राहणार नाही, सर्व काही तो जाणेल. म्हणून या ठिकाणी परीक्षित महाराजांचे जे प्रश्न आहेत हे याच अनुषंगाने आहेत की त्यांना जाणण्याची अधिक उत्सुकता आहे की कशा प्रकारच्या ग्रहमाला, त्या ग्रहमाला कुठे आहेत, विराट पुरुषाच्या वर आहेत की आत आहेत हेच मला माहित नाही, ते कृपया तुम्ही मला सांगा. आणि दुसऱ्या श्लोकात ते म्हणतात की यामध्ये उत्पत्ती आणि लय जी कालमर्यादा आहे यामधील याच्याबद्दलही तुम्ही मला वर्णन करा. आणि ही कालमर्यादा ते म्हणतात की भूत, वर्तमान आणि भविष्य या तीन लक्षणांनी, या तीन प्रकारे शब्दांनी सूचित होते, तर त्या काळाचं स्वरूप काय, आणि त्याचबरोबर ब्रह्मांडातील इतर देवता, मानव यांनी ओळखल्या जाणाऱ्या प्राणी मात्रांच्या आयुर्मर्यादा व तिचे मापन याविषयी कृपा करून वर्णन करावे. चौथ्या तात्पर्यामध्ये केवळ काळाबद्दल वर्णन करतायत की प्रत्येक जण या जगामध्ये कशा प्रकारे काळाने नियंत्रित आहे. या जगातली प्रत्येक गोष्ट ही काळानुसार घडते. काळाच्या ओघामध्ये उत्पत्ती होते, काळाच्या ओघामध्ये लय होतो. त्याच्या सहा स्थित्यंतरामधून प्रत्येक जीव जातोय. जन्म होतो, त्याची वाढ होते, त्यानंतर प्रौढ होतो, त्याच्यापासून उत्पत्ती होते, क्षय होतो आणि नाश होतो. तर या सहा कालमर्यादा, या सहा स्थित्यंतरामध्ये प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट या जगामधून जाते. त्यामुळं या जगातील प्रत्येक गोष्ट जी जाते त्या गोष्टीचा एक ना एक दिवस त्याची उत्पत्ती झालेली आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये प्रौढत्व आलेलं आहे, त्याच्यापासून अनेक गोष्टी निर्माण झालेल्या आहेत आणि निश्चितच त्याचा कधी ना कधी नाश होणार आहे. एकदा जयदेव महाराज पुणे यात्रेमध्ये सांगत होते की जी काही या जगामध्ये गोष्ट घडते ह्या सहा स्थित्यंतराबद्दल ते सांगत होते की आज इस्कॉन संस्था आहे, तिची उत्पत्ती झाली, प्रभुपाद हे संस्थापकाचार्य आहेत, व भविष्य आता तिचं हळूहळू तिची वाढ झाली सुरुवातीला, प्रौढत्व आता येत आहे हळूहळू, प्रत्येक जण शिकतायत की कशा प्रकारे या इस्कॉन संस्थेला स्थैर्यता आणायची, स्थिरता आणायची, स्थैर्य कसं आणायचं, कशा प्रकारे आपण संपूर्ण जगात इस्कॉन निर्माण करायचं, त्याच्यापासून अनेक अशा उपविभाग वगैरे निर्माण झाले, इस्कॉन मध्ये अनेक भक्त राहिले, तिथं वाढले, बाहेर गेले, परत आत आले, ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात. आणि मग हळूहळू याचा क्षय होत जाणार आणि मग एक ना एक दिवस नाश होणार असं पण होऊ शकेल असं जयदेव महाराज म्हणत होते. पण एवढंच आपण काळजी घेतली पाहिजे की आपण सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा त्यामध्ये सहभाग घ्यायचा, त्याच्या वाढण्याची जी क्रिया आहे त्यामध्ये आपण सहभाग घ्यायचा आहे, पण क्षय आणि नाशामध्ये आपण सहभाग कधी घेऊ नये, म्हणजे त्याचे आपण कारण आपण बनू. त्यामुळे प्रत्येक गोष्ट या ठिकाणी निर्माण होते. जसं साधं उदाहरण, या ठिकाणी गोविंदधाम, पूर्वी काय होतं, ओसाड जमीन होती, पण हळूहळू हळूहळू एक एक गोष्ट वाढत आली आणि आपण काही ना काहीतरी असे ना आपण उत्पत्तीचे कारण आहोत, यामध्ये भाग घेतला, आता वाढवत आहोत, भविष्यात कोण काय कोणाला माहिती आहे की काय होणार इथे, काळाच्या ओघामध्ये प्रत्येक गोष्ट या स्थित्यंतरामधून जाणार आहे. त्यामुळं प्रभुपादांची जी शिकवण आहे, कृष्ण भावना जी आहे किंवा ही इस्कॉन संस्था चेतनेच्या स्तरावर खऱ्या अर्थानं लयचा लय होणार नाही, परंतु बाह्यातकारी दृष्टी आपल्याला दिसेल की हे सर्व लोक पावलेले आहे. म्हणून या सहा स्थित्यंतरामधून काळाच्या ओघामध्ये प्रत्येक गोष्ट या जगामधून जाणार आहे. आपण आज निर्मिती करतो का? कारण चिरकाळ टिकू दे म्हणून घर बांधतो, काहीतरी आपण नाव कमवतो. मरावे परिकृती रूपी उरावे, आपण जब तक सूरज चांद रहेगा इनका नाम रहेगा वगैरे वगैरे आपण म्हणतो. पण कोणाला काय समजतं? काळाच्या युगामध्ये सर्व काही 300-400 वर्षामध्ये सर्व काही लोप पावतात. मी परवाच रायगडावर गेलो होतो, कित्येक गोष्टी त्या ठिकाणी अशा अंधुक कशा आहेत, कोणालाच काही माहित नाही. कुठे काय झालं, काय कशामुळे झालं काही समजत नाही. कित्येक जण म्हणतात आतमध्ये सिंहासन आहे, सिंहासनाची जागा आहे आणि बाहेर शिवाजी महाराजांचा पुत्र आहे त्या राजदरबाराच्या बाहेर. मग त्यावर चर्चा आणि त्यावर भयानक मतभेद की शिवाजी महाराजांचं सिंहासन आतमध्ये असताना पुतळा बाहेर काय करतोय, म्हणजे अनावश्यक गोष्टी. पण एक मात्र निश्चित आहे की काळाच्या युगामध्ये कित्येक गोष्टी स्थित्यंतरामधून जातात हे आपल्याला कळतं. एक काळी काय वैभवशाली साम्राज्य होत, पण आज कोणी म्हटलं की या ठिकाणी वर राजधानी करा, आम्ही एक दिवस राहायचं म्हटलं तर आमच्या जीवावर आलं. तर राजधानी करून तिथं राहायचं म्हणजे केवळ अशक्य. पण त्या ठिकाणी तशी राजधानी का बरं, काळाच्या का बरं अशी निर्माण झाली, याचं उत्तर आहे काळ. त्या काळची परिस्थिती, देश कालपात्र, त्यानुसार सर्व काही निर्मिती झाली. त्यावेळेला ती गोष्ट चालली आणि मग नष्ट झालं हळूहळू. तर तेच तसेच तशाच प्रकारची गोष्ट राहू दे असं कोणी म्हणू शकणार नाही. म्हणून या सर्व स्थित्यंतरामधून प्रत्येक गोष्ट या जगामध्ये जाते आणि सर्व काही काळाने नियंत्रित आहे. म्हणून संपूर्ण जगामध्ये या सृष्टीमध्ये, भौतिक सृष्टीमध्ये जर बघितलं तर काळाशिवाय आणखीन अधिक नियंत्रित नियंत्रक किंवा आणखीन अधिक शक्तिशाली असं दुसरं काहीच नाहीये. काळ हा भगवंतांची शक्ती आहे आणि भगवंतांइतकंच काळही शक्तिशाली आहे. तर म्हणून प्रत्येक जण आपण जे काही कार्य करत आहोत हे सर्व काळाकडे बघूनच. काही जण आज उठतायत, बसतायत, चालतायत, परत झोपतायत, प्रत्येक गोष्ट करतायत, हे सर्व काळाने नियंत्रित आहे. भविष्याचं मोठे मोठे प्लॅनिंग करतायत केवळ काळामुळे. आज काळ असा नाही आहे, भविष्यामध्ये आणखीन टेक्नॉलॉजी वाढेल. 10 वर्षापूर्वी कोणाला माहित होतं की या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आय टी इंडस्ट्री येईल वगैरे? पण कोणालाच काय माहित नव्हतं. 1997 साली आम्ही ज्या वेळेला तो पूल ओलांडून खालून कसंबस त्या चिखलातून बाहेर आलो ही जागा बघण्यासाठी, त्यावेळेला वाटलं पण नव्हतं की इथं कधी असं एवढं भविष्य या ठिकाणी आहे. पण काळाचा प्रभाव आहे, सर्व काही बदलत जातं. तर म्हणून या जगामध्ये शक्तिशाली काळ आहे, प्रत्येक गोष्ट यामधून जाते. पण आध्यात्मिक जगामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की टाइम इज कॉन्स्पिक्युअस बाय इट्स ऍबसेन्स, असं इंग्रजीमध्ये म्हणतात. याचा थोडक्यात अर्थ असा होईल की गोलोक वृंदावन किंवा आध्यात्मिक जगतामध्ये पण काळ आहे, पण त्या ठिकाणी त्याचा प्रभाव अजिबात नाही. प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी काळासारखी घडते पण काळाचा प्रभाव त्या ठिकाणी नाही, कारण त्या ठिकाणी काळाचे स्वामी किंवा स्वतः कृष्ण हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पण या जगामध्ये भगवान जेव्हा सांगतात कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्ध, भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात भगवान जेव्हा सांगतात की मी काळ आहे आणि त्याद्वारे मी प्रत्येकांच्या काळाच्या ओघामध्ये प्रत्येकांचा नाश करतोय, तर कित्येक वेळेला काळाला मृत्यू म्हणून पण संबोधतात. काळ म्हणजे मृत्यू, काळ म्हणजे वेळ झाली, पण मृत्यू पण आहे. का बरं मृत्यू म्हटलेलं आहे? कारण प्रत्येक गोष्ट काळाच्या युगामध्ये नाशच होत असताना आपल्याला दिसते. जरी स्थित्यंतर झालेली आहेत, ती स्थित्यंतराची गती कुठे आहे? नाशाकडेच आहे. त्यामुळे प्रत्येक जण यामध्ये घासला गेलेला आहे. म्हणून याला म्हटलेला आहे काळ सर्प. काळ सर्प हळूहळू ग्रासत चाललेला आहे, आपल्याला गिळत चाललेला आहे. तर जन्म झाला त्याचा अर्थ असा नाही की त्याला काळ सर्प अजून दूर आहे. नाही, ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी काळ सर्पाने पकडलेला आहे आणि हळूहळू गिळायला सुरुवात केलेली आहे. असं नाही की आता मी जन्मलो म्हणजे अजून काही काळ 100 वर्ष तरी मी जगेन आणि नंतर मग काळ येईल आणि आपल्याला गिळेल. नाही, अजूनही बहुत टाइम बाकी आहे असं अजिबात होत नाही. तर हळूहळू त्यांनी पकडलेला आहे, आता गिळायला सुरुवात केलेली आहे. किती आत आपण गेलो आहोत कोणालाच माहित नाही. किती आपला श्वास आता दाबून आहे, किती आपण आतमध्ये काय काय भविष्यात घडणार आहे कोणालाच काही माहित नाही. तर या प्रकारे काळ हा याला मृत्यूचं पण कारण म्हटलेलं आहे. तर हे थोडक्यात बघितलं तर स्लो पॉइजनिंग प्रमाणे हळूहळू मारायचं असेल कोणाला तर हळूहळू मारतात. आणि आजकाल जगामध्ये प्रथा झालेली आहे, ही खेदाची गोष्ट आहे, की ज्याला कोणाला भयानक अशा वेदना होतात, कॅन्सर, एड्स या प्रकारचे जे रोग होतात, त्या रोगांसाठी एक वेगळं नवीन हॉस्पिटल आजकाल निर्माण केलेलं आहे लोकांनी. मुंबईमध्ये एक अतिशय प्रसिद्ध हॉस्पिटल आहे, चांगली शुश्रूषा करतात, चांगली काळजी घेतात. शांती वेदना नावाचं हॉस्पिटल आहे. म्हणजे काय? शांतरित्या वेदना सहन करा. पण कित्येक जणांचं म्हणणं असं आहे, माझं काही ठाम मत असं नाही, पण आजकाल या प्रकारे लोक अशा प्रकारे समाजामध्ये प्रचलित आहे की कोणाला असे भयानक जर रोग झाले आणि त्यांची गती मृत्यूच आहे तर मग त्यांना हळूहळू असं काही औषध द्या की जेणेकरून त्यांचा मृत्यू लवकर ओढवेल. तर हे खूप वेगवेगळ्या अशा द्वंद्वामध्ये आहेत लोक. काही जणांना अशा प्रकारे ऑक्सिजन हे ते देऊन कृत्रिमरित्या जगवतात, त्यांचं आयुष्य वाढवतात. आणि काही वेळेला इतकं अनावर होऊन जातं की मग त्यांना असं काही औषध देऊन त्यांना लवकर मारतात. म्हणजे हे सर्व काही सापेक्षरित्या चाललेलं आहे, रिलेटिव्हली चाललेलं आहे या जगामध्ये. तर म्हणून असो, तर प्रत्येक जण या काळाच्या याच्यामध्ये मृत होत आहे, मृत्यू होत आहे. तर आज मृत्यू होईल किंवा नंतर होईल, मृत्यू हा प्रत्येकांच्या मागे आहे. त्याला म्हणतात की काळ जशी सावली आहे आपली, तसा मृत्यू आपल्या बाजूने आपल्या मागून धावतोय. तर म्हणून या प्रकारे काळाचं वर्णन आलेलं आहे. यामधून देवता पण सुटलेल्या नाहीत. उच्च लोकातील मनुष्य, देवता कोणी या काळाच्या युगातून गेलेलं नाही आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान खूप चांगल्या रीतीनं सांगतायत. 6व्या अध्यायामध्ये भगवान ज्या वेळेला अर्जुनाला योगाबद्दल सांगतात त्यामध्ये शेवटी मार्गदर्शन करतात. ते म्हणतात तपस्विभ्योधिका योगी ज्ञानीभ्योपि मतोधिका कर्मेभ्यच्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. योगी मनुष्य तपस्वी ज्ञानी सकामकर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना तू सर्व परिस्थितीत योगी हो. पुढचा श्लोक म्हणतात योगीनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समेयुक्त तमो मतः. माझं मत आहे सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममय सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, तोच सर्वश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे. तर या प्रकारे योगाची परिपूर्णता काय भगवान त्या ठिकाणी सांगतात. आणि त्याला संबंधित श्लोक 8व्या अध्यायामध्ये जेव्हा भगवान सांगतायत की कशा प्रकारे या काळाच्या प्रभावाने प्रत्येक जण जातोय आणि कशा प्रकारे आपण आपलं शरीर सोडलं पाहिजे, प्रत्येक जण कोणकोणत्या स्थितीमध्ये आहेत, कुठल्या कुठल्या योगामध्ये आहेत आणि त्या त्या याच्यामध्ये प्रत्येक जण कसं शरीर सोडतोय, कसं शरीर कोणत्या रीतीनं सोडल्यानं काय गती प्राप्त होते हे भगवान त्या ठिकाणी वर्णन करतात. तर 23व्या श्लोकात भगवान सांगतात की आता ज्या वेगवेगळ्या काळी योग्याने या जगतातून प्रयाण केले असता तो परतून येत नाही, येतो अथवा येत नाही याचे मी तुला वर्णन करतो. आणि मग पुढे भगवान सांगतात की अग्नी काही जण दोनच प्रकारे मृत्यू होतो लोकांचा, एक आहे उजेडात किंवा दिवसा आणि दुसरा अंधारात किंवा रात्री, या दोनच प्रकारे लोक मरण पावतात. तर या दोन गतीमध्ये जेव्हा लोक कोणकोणती अट घातलेली आहे भगवंतानी, ते म्हणतात अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये प्रकाशामध्ये दिवसाच्या शुभक्षणी शुक्ल पक्षामध्ये या 6 महिन्यांमध्ये शुक्ल पक्ष त्यानंतर उत्तरायण जेव्हा असतं या उत्तरायणाच्या 6 महिन्यामध्ये जो कोणी मृत पावतो त्याला परब्रह्माची प्राप्ती होते. आणि याच्या उलट धूर रात्र कृष्ण पक्ष आणि दक्षिणायन याच्यामध्ये जो मरण पावतो तो चंद्रलोकाची प्राप्ती करतो, तो पुन्हा परत आणि तो पुन्हा पुन्हा या जगामध्ये परत येतो. तर या 2 श्लोकामध्ये वर्णन आलेलं आहे की कोण कशा रीतीनं जातोय आणि हे जास्तीत जास्त करून प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की जे कर्मी आहेत, ज्ञानी आहेत, ध्यानी आहेत यांच्यासाठी हे या प्रकारचे जे योगी आहेत त्यांच्यासाठी हे दोन्ही सांगितलेलं आहे. पण भगवान ज्या वेळेला सांगतात की तपस्व्यांपेक्षा ज्ञानांपेक्षा कर्मीपेक्षा तुम्ही अधिक योगी हो असं भगवान सांगतायत अर्जुनाला, त्याचा अर्थ काय याच्यापेक्षा तू पलीकडे ये. मग त्याच्या उत्तरादाखल पुढचे या अध्यायातील 8व्या अध्यायातील 2 श्लोक सांगतात 27 आणि 28. ते म्हणतात नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन तस्मात सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवा अर्जुन. तू कशा प्रकारचा योगी हो हे या सर्व तिन्हींपेक्षा श्रेष्ठ असा तू योगी हो. पण भगवान तिथे सांगतायत की दोन्ही मार्ग, कोणते दोन मार्ग आहेत, लोक दोनच प्रकारे मरतायत, एक तर प्रकाशामध्ये किंवा अंधकारामध्ये. तू याविषयी चिंता करू नकोस, याविषयी तू मोहित होऊन जाऊ नको. जो योगी आहे परम योगस्थानाला ज्यांनी प्राप्त केलेला आहे तो या दोन्ही विषयी चिंता करत नाही. तर तू असा योगी हो म्हणजे याचा अर्थ थोडक्यात सांगताय की तू तपस्वी होऊ नको, तू कर्मी होऊ नको, कर्मयोगी होऊ नको, न तू ज्ञानयोगी होऊ नको, तू यांच्या पलीकडे जा. म्हणून भगवान नंतर सांगतात वेदेशु यज्ञेशु तपस्सु चैव दानेशु यत् पुण्यफलं प्रदिष्टं अत्यति तत् सर्वं इदं विदित्वा योगीं परम स्थान उपयति चांत्यम. म्हणतात की हसा योगी परम स्थानाला प्राप्त करतो. कोण आहे तो? जो भक्ती मार्गाचा अवलंब करतो आणि त्याला केवळ या वेदाचं ज्ञानाचं या सर्वांचं फळ प्राप्त होतं असं नव्हे तर या व्यतिरिक्त त्याला परमस्थानाची पण प्राप्ती होते. तर म्हणून काळाच्या ओघामध्ये लोक या प्रकारे घाबरून भीतीनं याच काळामध्ये आपण शरीर सोडलं पाहिजे असा विचार करत असतात की मी उत्तरायणामध्ये, मी प्रकाशामध्ये, शुक्ल पक्षामध्ये मी मरण पाहू म्हणजे माझं मला चांगली गती मिळेल. आणि याला उदाहरण असं आहे भीष्मदेव, भीष्मदेव उत्तरायण येईपर्यंत थांबले. पण खऱ्या अर्थानं उत्तरायण येईपर्यंत थांबले असा मुळीच अर्थ नाहीये. भीष्मदेव तर महाजन आहेत, एक बाह्यकारी कारण आहे की उत्तरायणापर्यंत ते थांबले, पण खरं कारण ते नाही. खरं कारण हे आहे की ते भगवंतांची वाट पाहत होते. केव्हा एकदा युधिष्ठिर महाराज सर्व पांडवांसहित भगवंत या ठिकाणी येतील आणि ते भगवंतांचं रूप पाहत मी माझं शरीर सोडेन. म्हणून सर्व जे महाजन आहेत भक्त आहेत, महान भक्त, ते या काळाच्या प्रभावामध्ये कधीच येत नाहीत, ते या काळाच्या प्रभावापासून बाहेर जातात. याचं स्पष्ट उत्तर भगवंतांनी 8व्या अध्यायात शेवटी सांगितलेलं आहे. पण लोक असं कुठेतरी थोडक्यात अडकून बसतात आणि मग तेच पालन करण्याचा प्रयत्न करतात. जसं कालच आम्ही चर्चा करत होतो, परवाच्या प्रवचनामध्ये एक गोष्ट आली की ऊर्जाव्रत पालन करायचं, एकदाच खायचं कार्तिक मध्ये वगैरे. आणि मग प्रत्येक जण, मला जवळजवळ 10 जणांनी तरी विचारलं की एकदा खायचं म्हणजे संध्याकाळी फळं खाल्ली चालेल का, संध्याकाळी ज्यूस पिलं चालेल का, काही जण म्हणाले सकाळी थोडा ब्रेकफास्ट केला चालेल का, असे अनेक अनेक प्रश्न आले. पण खरं अर्थ काय आहे त्याचा? प्रत्येक दिवस हा ऊर्जाव्रत असला पाहिजे. एक चांगलं आहे, शरीराला अंगवळण पडण्यासाठी संपूर्ण कार्तिक मंगल आरती आम्ही येणार, जपासाठी मंदिरात येणार, दीप अर्पण करण्यासाठी मंदिरात येणार. चांगली गोष्ट आहे एक अंगवळण पडण्यासाठी. तर या प्रकारे ही थोडीफार काय म्हणतात गाजर दाखवलं जातं थोडं की याच महिन्यामध्ये असं केला तर हे फळ प्राप्त होईल. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक दिवस हा असा नाहीये, प्रत्येक दिवस हा महत्वाचाच आहे. बाहेरील लोकांसाठी न करता जवार बुधवार असेल, पण भक्तांसाठी असं काही नाही. भक्तांसाठी प्रत्येक दिवस हा महत्वाचाच आहे. त्यांना काळाचा कोणताही प्रभाव नाही, कोणत्याही महिन्याचा, कोणत्या आठवड्याचा, कोणत्याही दिवसाचा काहीच प्रभाव त्यांच्यावर होत नाही. उद्यापासून बंद करू नका, जे चालू ठेवलंय व्रत चालू ठेवा. चांगलं आहे, निश्चित फळ प्राप्त होणार आहे. पण अधिक जर वाढायचं, अधिक जर करायचं असेल तर हे चांगलं वळण आत्ता पाडून घ्यायचं, जेणेकरून पुढे पण आपल्याला त्याचं स्मरण होईल. म्हणून भगवंतांना ही अपेक्षा आहे आपल्याकडून की आपण या काळाच्या प्रभावाच्या पलीकडे गेलं पाहिजे. कोणी याच्या बंधनामध्ये राहिलं नाही पाहिजे. आणखीन एक काळाविषयी असं आहे की भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतात, एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः, स काले नेह महता योग नष्ट परंतप. काळाच्या योगामध्ये हे ज्ञान नष्ट होत जातं. कोणतं ज्ञान नष्ट होतं बरं काळाच्या योगामध्ये? ते भौतिक ज्ञान. आध्यात्मिक ज्ञान कधीच काळाच्या प्रभावाखाली नष्ट होत नाही, ते नेहमी तसंच राहतं. म्हणून जेव्हा अर्जुन जेव्हा व्यासदेव भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये नारद व्यास संवादामध्ये वर्णन करतात, ते नारदांना म्हणतात, हे नारद तुम्ही परम तपस्वी आहात, तुम्ही महान भक्त आहात, तुम्ही कसं काय बरं हे सर्व काही आठवता जे तुमच्या मागच्या जन्मामध्ये, म्हणजे या ब्रह्मांडाच्या मागे आधी घडलेली जी घटना आहे ती तुम्हाला आता स्पष्टपणे आठवते, कसं काय बरं, कसं शक्य आहे तुम्हाला? त्या प्रोपात तात्पर्यामध्ये लिहितात, कारण नारदांनी आध्यात्मिक स्तर प्राप्त केला होता. आणि आध्यात्मिक स्तरावर ज्या प्रकारे आत्म्याचा कधी लोप होत नाही, तसं त्या आत्मस्तरावरील ज्ञानाचा कधी लोप होत नसतो. तर म्हणून त्या स्थितीवर आपण स्थित झालं पाहिजे, राहायला शिकलं पाहिजे आत्मस्तरावर, म्हणजे मग त्या ज्ञानाचा कधी लोप होणार नाही. तर शारीरिक स्तरावर आपण जर प्रत्येक गोष्ट घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याचा लोप होणार. लोकात सोपं उदाहरण देतात, या जन्मात जर तुम्ही PhD केला असाल, पुढच्या जन्मात परत तुम्हाला पहिलीपासून शिकावं लागतं. पण तेच आध्यात्मिक याच्यामध्ये, या जन्मात जर 50% भक्ती केला असाल तर पुढच्या जन्मामध्ये 51% भक्तीची सुरुवात होते. त्याचाच अर्थ सच्चित आनंद, चित म्हणजे ज्ञान. असं नाही की ते ज्ञान पूर्वीपासूनच घ्या. आता आपल्याकडे कोणी शिकलेला नसेल, पण ज्ञानाच्या स्तरावर जर पाहिलं, आत्मज्ञानाच्या स्तरावर, तर तो मोठ्या PhD पेक्षा कितीतरी ज्ञानी आहे. त्याला कारण त्याला आत्मज्ञान आहे. तर म्हणून अर्जुन पण भगवंतांना प्रार्थना करतो, द्रौपदी ज्या वेळेला अश्वत्थामाचा प्रसंग येतो तेव्हा अर्जुन म्हणतो भगवंतांना की हे भगवंता, तुम्ही खऱ्या अर्थानं काळाच्या पलीकडे आहात. म्हणून जो कोणी भगवंतांना जाणतो पूर्णपणे तो देखील काळाच्या प्रवाहाच्या पलीकडे जातो, त्या ज्ञानाच्या पलीकडे जातो. या भौतिक ज्ञानाच्या पलीकडे जातो. म्हणून खऱ्या अर्थानं लोभ जो पावतो आध्यात्मिक स्तरावर नाही, बाह्याकारी. म्हणून प्रभुपाद फार सुंदर याचं भाषांतर करतायत. प्रत्येक गोष्ट प्रभुपादाने जी दिलेली आहे ना, ती इतकी महत्वाची आणि इतकी अगदी कौशल्याने प्रभुपादाने ती दिलेली आहे. प्रभुपाद काय सांगतात, सकाल नियमता योग नष्ट, नष्ट होतं हे ज्ञान. याला काय म्हणतात प्रभुपाद, अपियर्स टू बी लॉस्ट असं भाषांतर करतात. म्हणजे आपल्याला नष्ट झाल्याचं दिसतं, बाह्याकारी केवळ नष्ट झाल्याचं दिसतं, पण खऱ्या अर्थानं ते नष्ट झालं का नाही. म्हणून आपल्या बरोबर जे ज्ञान आहे, आत्म्याचं ज्ञान, ते कधीच नष्ट होत नाही, पण बाह्याकारी नष्ट झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणून भक्ताने कधी या काळाच्या प्रभावामध्ये यायचं नाही, किंवा काळाच्या प्रभावामध्ये कुठलीही गोष्ट आध्यात्मिक स्तरावर नष्ट होते असं कोणी विचार पण करायचा नाही. आपली भक्ती म्हणून या जगामध्ये शाश्वत काय आहे, भक्त, भगवान आणि भगवत सेवा. म्हणून या शाश्वततेकडेच आपण जाण्याचा प्रयत्न करायचा, त्याच गोष्टी आपण घेण्याचा प्रयत्न करायचा, त्याच गोष्टी कमावण्याचा प्रयत्न करायचा ज्या शाश्वत राहतात. पण इतर ज्या काही आहेत शारीरिक स्तरावर, या केवळ नष्ट होणारे आहेत आणि या केवळ भीती भय उत्पन्न करणारे आहेत. याच्यावरच काळाचा प्रभाव आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, टीका टिप्पणी?